नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसचं मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप 8 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. विधिमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय नाही, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टीका. आणि आरोग्य सेवा मानकांच्या उल्लंघन प्रकरणी राज्यातल्या 258 खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द. आता सविस्तर बातम्या. देशातली पहिली भारतीय सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्था IICT आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ NFDC यांच्या संयुक्त कॅम्पसचं आज मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशील भारताचा संकल्प या केंद्रातून साकारला जात असल्याची भावना अश्विनी वैष्णव यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले,
IICT इंडियन इंस्टीट्यूट ऑफ क्रिएटिव टेक्नोलॉजी. टेक्नोलॉजी आज के क्रिएटिव वर्ल्ड में जिस तरह से एक इंटीग्रल पार्ट बन चुकी है, उसमें बहुत जरूरी है कि हमारे क्रिएटिव इकोनॉमी में काम करने वाले जितने भी लोग हैं और जो इससे जुड़ना चाहते हैं, उन सबको हम नए स्किल्स दें, टेक्नोलॉजीज में ट्रेनिंग दें, नए टूल्स दें और दुनिया में जो बेस्ट हो रहा है उसको हम अपने यहाँ पर भारत में लेके आए और यहाँ से नए इंक्यूबेशन, नए आइडियाज, नई टेक्नोलॉजीज भी भारत से बने.
या संस्थेत 17 अभ्यासक्रमांचा समावेश असून गेमिंग, अॅनिमेशन, पोस्ट प्रोडक्शन, कॉमिक्स अशा क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. या अभ्यासक्रमासंदर्भात IICT इंग्लंडच्या यॉर्क विद्यापीठाशी करार केला असून अभ्यासक्रमांची देवाणघेवाणही होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ही संस्था मुंबईत उभी राहणं हे सर्जनशील अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या भारताच्या वाटचालीतलं मोठं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. वेव्स या जागतिक मनोरंजन परिषदेच्या निष्कर्षांचा अहवालही यावेळी सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. विधान परिषदेत 105 तास कामकाज झाल्याचं सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. सदनात 79 लक्षवेधींवर तर 3 अल्पकालीन सूचनांवर चर्चा झाली. विधानसभेनं पारित केलेली 12 विधेयकं तसंच 2 पुनर्स्थापित विधेयकं मंजूर झाल्याची माहिती सभापतींनी दिली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या 8 डिसेंबरपासून नागपूर इथं होणार असल्याचं सभापतींनी सांगितलं. विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या सूचनेनुसार कामकाज संस्थगित करण्यात येत असल्याचं जाहीर केलं. या अधिवेशनात विधानसभेत 133 तास 48 मिनिटं कामकाज झालं. यामध्ये 14 शासकीय विधेयकं पुनर्स्थापित करण्यात आली तर 2 विधेयकं संमत झाली. 152 लक्षवेधी सूचनांवर तर नियम 293 अन्वये 5 प्रस्तावांवर सदनात चर्चा झाल्याचं अध्यक्ष नार्वेकर यांनी सांगितलं. त्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. विधिमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन, संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद. आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलचं मत हे समाज तयार करत असतो. तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
कथित हनी ट्रॅप संदर्भाने बोलताना मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आजी माजी मंत्र्यांविरोधात असा आरोप नसल्याचा खुलासा केला. विधानभवनातली हाणामारी, शालेय अभ्यासक्रमातलं त्रिभाषा धोरण, जनसुरक्षा कायदा, गुन्हेगारीचं प्रमाण, सायबर सुरक्षा प्रकल्प, प्रार्थनास्थळांवरचे भुंगे, शालार्थ IDघोटाळा, ऊर्जा निर्मिती, सौर कृषी पंप, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा, धारावी विकास आदी विषयांवरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. बीड जिल्ह्यातल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणी तपास सुरू असून याबाबतची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनासमोर सादर केली. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही असं सांगत सर्वसमावेशक मुंबईसह प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. ते म्हणाले,
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज, या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. आधुनिक मुंबई, एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतीशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू.
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण अधिवेशनात येतो त्यावर गांभीर्याने चर्चा होणं अपेक्षित असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. राज्यात विकासाची कामं वेगाने सुरू असून हे स्थगितीचं नव्हे तर प्रगतीचं सरकार असल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला. या अधिवेशनात जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते विधिमंडळ परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. जनसुरक्षा कायद्यात कसलीही स्पष्टता नसल्याने या कायद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असल्यामुळे या कायद्याला विरोध असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला मान्यता न देता पुनर्विचारासाठी शासनाकडे परत पाठवण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. महाविकास आघाडीनं याबाबतचं निवेदन आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे सादर केलं. विधिमंडळ परिसरात काल झालेल्या हाणामारी प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासोबत आलेले सर्जेराव टकले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात सांगितलं. यापुढे अधिवेशन काळात विधिमंडळात सदस्य स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असं नार्वेकर यांनी सांगितलं. राज्यातल्या 6,075 शाळा आणि 9,631 तुकड्यांवरच्या 49,562 शिक्षकांना वेतन अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत निवेदनाच्या माध्यमातून ही माहिती दिली. 2,714 शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20% अनुदान देण्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्याचं भुसे यांनी सांगितलं. यासाठीच्या 970,41,00,000 रुपये अतिरिक्त खर्चा लाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. दिव्यांग बांधवांना शासनातर्फे विविध योजनांद्वारे दिलं जाणारं अनुदान दरमहा 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सदनात ही माहिती दिली. राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र शासनाची इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांच्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
आरोग्य सेवा मानकांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्यातल्या 258 खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. आरोग्य विभागानं यावर्षी केलेल्या 2 व्यापक सर्वेक्षणांमधून सदर रुग्णालयांकडून मानकांचं उल्लंघन होत असल्याची बाब समोर आल्यानंतर बॉम्बे नर्सिंग होम नोंदणी अधिनियम 1949 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यासंदर्भात 5,134 रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा समावेश केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात केला जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याबाबत आश्वासन दिल्याचं शालेय शिक्षण मंत्री पंकज भोयर यांनी आज विधान परिषदेत सांगितलं. मराठवाड्यात कापूस प्रक्रिया उद्योगासाठी सवलती तसंच सोप्या कर्ज योजना राबवण्याची मागणी आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेत केली. शासकीय शेतमाल खरेदी केंद्रावरील अडचणी दूर करून शेतमाल सुरक्षिततेची हमी द्यावी अशी मागणी पाटील यांनी केली. परभणी जिल्ह्यातल्या सेलू, पाथरी, सोनपेठ या शहरांना जोडणाऱ्या महामार्गाचं काम 2 वर्षात पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी सदस्य राजेश विटेकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा मराठवाडा दौरा आजपासून सुरू झाला. आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी संवाद साधत तटकरे यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या सर्जनशीलता तंत्रज्ञान संस्थेच्या कॅम्पसचं मुंबईत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते उद्घाटन. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप 8 डिसेंबरपासून नागपुरात, हिवाळी अधिवेशन. विधिमंडळातल्या सर्व आमदारांनी संसदीय परंपरांचं पालन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि आरोग्य सेवा मानकांच्या उल्लंघन प्रकरणी राज्यातल्या 258 खासगी रुग्णालयांचे परवाने रद्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 मिनिटांनी.